الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون. الذين وہ مانو جکے يقيمون الصلاة قائم کرنا ہے نماز کے, نماز کے قائم کرنا چاہے وقت جی پابندی صفائی جو طہارت جو خیال کرنا نماز جڑے طریقے سے اساں کے سکھاری ہوئی ہے نماز جو ادب نماز کیڑی طرح سے پڑھنی ہے جگہ بھی صاف ہو جائے انسانی پان بھی صاف ہو جائے انسان. ہاں یہ چوتھی صفت مومن جی بدھائی تھی پہ ٹے صفت اساں پہ پڑھی سے پوتی آیت میں ہاں چوتھی صفت تھی بدھائی وی تو کیڑی ہے مومن جی نماز جی پابندی ان میں نماز پڑھن جو نہ بلکہ نماز جی اقامت جو ذکر آ نماز جی کی قائم کرن جو آ قائم کرن یہ آ تو یہ نہ ہوجائے تو بے پاری نماز پڑھم تو وی عشا جی پڑھدم عشا نہ پڑھم تو بے نی تو ٹے پاری جی پڑھدم شاپنگ تھی وی آیاں ہاں شاپنگ تھی ہاں کی نماز پڑھے چھڑے سانے گھر ونی کر قضا پڑھدم. ایکڑی گال یاد رکھو قضا نماز جی کا تھی جکا اساں کو بائی مسٹیک مس تھی وی مثال کے طور پہ تاں پانچ الارم پورا سیٹ کیا تاج پورو ارادہ فجر کی نماز میں اتھن جو پر چھاتو تھے تاں ننڈ میں کو الارم کے بند کر چھو تاں کے دھیان ہی نہ تھو یا الارم وڈو وگو ہی کون تو پو قضا نماز تھی یا تو تاں یکدم وسری ویو اڑے مجھے نماز ہلی وئی تاں جو پوری ارادہ پورو ارادہ نماز پڑھن جو پر جکن یہ آ شاپنگ تھی ویٹھی آیا شاپنگ تھی کیا ہاں آزان بدھا تھی پر چھڑے سانے میں بزی لگی پیا شاپنگ میں تے کر گھر ونی کر قضا کر پڑھدم کیر ہانے کاتے وضو کرے چھڑے سانے یا شادی یا فنکشن سن ہانے میک اپ تھیلا میک اپ ہانے وضو کندم تو میک اپ لہی ویندو تے کر ادی چھڑے گھر ونی کر قضا کر پڑھی چھڑدم یا اج گھر میں دعوت ہوئی سیوری ماں کم پی کیا تے کر تھک جی پیا عشا کے چھڑے تھک جی پیا سمی پوا تھی یا تے رات جو کاتو فنکشن تو موٹی آئی ہاں یا موٹی آیا ہوں دیر سے موٹیاسیں ان کا ستاسیں دیر سے فجر کی نماز ہلی وی ہاں تھکی پی ہاں فجر کی نتھی پڑھا قضا کر اتھیم صبح تو قضا کر پڑھدم تو وہ قضا نہ ہوں اتو ایکڑی گال کے اصا یاد رکھوں جنہیں تھی تو باہر نماز باہر میں نماز نتھی پڑھی سا ہاں اللہ تعالیٰ کے خبر نہ ہوئی تو ان ٹائم سے ان کاتے ہوں کرے وہ تو رب کریم کی ہر شے خبر ہے کہ تاکہ ایکڑو سینٹینس اکثر بدھائیں تو جی دہن سالن کا میں زندہ آیا تو اللہ تعالیٰ خبر ہے تو دہن سالن کا ہاں ٹائم سے کرنی ہوں یا سوچتی ہوں اللہ تعالیٰ کی ہر شے خبر ہے اللہ تعالیٰ جی نماز جو فرض رکھو تو نماز ایز اے مسلم اصا کے پڑھنی ہے تو رب کے خبر نہیں تھی شادی تھی ان ٹائم سے ویندی ان ٹائم سے شاپنگ کری اصائی نماز معاف تو نہ نماز تو وہ شے وہ عبادت آ جکا بیہی نتھا پڑھی سکو تو وی پڑھو وی نتھا پڑھی سکو تو لیٹی پڑھو پر یہ نہ اصیا تو نماز نہ پڑھو جی روزن جو ہوں تو جن ٹریول تا کرو تو روزو معاف آ تو میک اپ کرو روزے جو یا جن تا بیمار آ تو روزو فرض روزو معاف آ تو میک اپ کرو انجو پر نماز جو نہ تو جن تا بیمار ہو نماز چھڑے دیو انلیس کو مجنون آ کو دماغی کی توازن صحیح نہ کہیں جو یا کو بے ہوش آ باقی بین کنڈیشن سے یہ نہ تو نماز معاف آ باقی یہ نہ تو شادی سے بھی نماز معاف آ فنکشن سے بھی نماز معاف آ نماز اساں جی معاف نہ یہ مومن جی ہوں نا تو صفت بدھائی وی آ تو مومن یہ ہوں تو نماز پورے ادبن شرارت سے مانو پڑھے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم جڑی طرح سے اصا کے سکھارے اوڑی طرح سے پڑھنی آ ان میں کا کوتا ہی نہ کرنی قرآن کریم میں آیا نا تو ترجمہ آ تو یعنی نماز روک دی ہے بے حیائی ہر گناہ کا تو نماز اصا یہ سوچوں تو جی ہوں نا تو کو جاب کندو آ مانو ہاں ان کے باس کے پیپرس دینا سی انفارمیشن دینی ہے پانچ ڈکھارو تو کم کی کم تو جن اصا یہ سوچتا سی نا تو ڈیہ میں پنج دفعہ میں رب اگتو حاضر تھی تھیں جن رب اگتو حاضر تھن جو ہوں تو بن نماز کے وچ میں انسان کی یہ ہوں تو رب اگتو حاضر تھنو پو انسان پان کے گناہن کا بچانے کی کوشش کندو حاضری تھی تھے نا نماز بھی حاضری تھی تھے نا ڈیہ میں پنج دفعہ اساں پانے رب اگتوں ونوں تھا. त जॾहिं इंसान खे हूंदो न रब अॻिते वञिणो आहे, पोइ माण्हू पाण खे ख़्यालु कंदो, पोइ इहो न हूंदो निमाज़ तां उथी करे, जेकॾहिं मोमिन आहे, ईमान आहे, त पोइ इहो इंसानु न कंदो निमाज़ तां उथी करे वरी गुनाह में मशगूल थी वेंदो, या गुनाह करे अची निमाज़ पढ़ंदो वरी गुनाह कंदो, पोइ इंसानु ॾाढो एहतियात कंदो। जेकॾहिं दिलि ईमान सां भरियलु आहे न अलाह ताला जी तौफ़ीक़ सां, पोइ माण्हू ख़्यालु कंदो त अलाह ताला अॻिते हाज़िरी ॾियणी आहे। ऐं निमाज़ में असां अलाह ताला खे यादि कंदा आहियूं, कीअं कंदा आहियूं, छो त हुन में क़ुरान करीम पढ़ंदा आहियूं। वरी अचे थो ख़र्चु करण जो, रबी करीम फरमाए थो न वमे मां रज़क ना हुम फिकून, ऐं उन मां ख़र्चु कंदा आहिनि जेको रिज़िक असां उन्हनि खे ॾिनो आहे। हाणे इंसानु चवंदो आहे न मुंहिंजो माल मुंहिंजो माल, पोइ जॾहिं बंदे खे इहो हूंदो आहे न, हाणे इहा ख़सलत जेका आहे, सिफ़त जेका आहे मोमिन जी, इहा पंजी सिफ़त ॿुधाई थी वञे, त अलाह ताला रस्ते में ख़र्चु कंदो आहे। उनखे इहो हूंदो आहे त जेको माल मूंखे मिलियो आहे इहो अल्लाह ताला जो ई अता कयल आहे। इंसान खे पोइ इहो न हूंदो आहे त मुंहिंजो मुंहिंजो, जॾहिं इंसानु सोचींदो आहे न मुंहिंजो आहे, पोइ उन खां हथ मां कढणु ॾुखियो थींदो आहे, पोइ कंहिंखे ॾियणु ॾुखियो थी वेंदो आहे, उनखे मुश्किल लॻंदो आहे त मां कीअं ख़र्चु कयां, इहा मुंहिंजो आहे, इहा मुंहिंजी महिनत आहे, मां जॉब कयमि, मां कमाई कयमि, मां सुबुह उथी करे जॉब ते वञा पियो, मां महिनत कयमि, मुंहिंजो मुंहिंजो मुंहिंजो, जॾहिं मुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि ईंदी आहे न, पोइ इंसानु लवाईंदो आहे, पोइ ख़र्चु न थींदो आहे। पर जॾहिं इंसान खे इहो हूंदो आहे न त दुनिया में जॾहिं आयो हुयुमि या आई हुयमि, कुझु पैसा हथ में हुया, कुझु बि कोन हुयो, लाचार ऐं मज़ो, हिकु ॾिसो न ॿारु केतिरो पंहिंजे पेरेंट्स डिपेंडेंट हूंदो आहे, नंढो ॿारु त न खाई सघंदो आहे, न कुझु करे सघंदो आहे, माना सॾे बि न सघंदो आहे त मूंखे बुख लॻी आहे या छा, कुझु बि न, पूरो 100% डिपेंडेंट हूंदो आहे पंहिंजी माउ ते। जॾहिं असां दुनिया में आया आहियूं त असांखे का शइ कोन हुई, उन खां पोइ अलाह ताला क़ाबिल ॾिनी, रब मदद कई, रब रस्ता खोलिया, पोइ इंसानु कमाई करणु शुरू थो करे, जेकॾहिं हक़ हलाल ई कमाई करे थो। पर जेकॾहिं उन खां पोइ इंसान खे इहो थो थिए न मुंहिंजी मुंहिंजी, हिकिड़ो मिसाल अॻु में तव्हांखे ॿुधायो आहे त स्टोरी नमूने आहे त हिकिड़ो माण्हू पंहिंजे ॿार खे वठी वियो कैंदी वठण लाइ दुकान ते, ॿार खे कैंदी वठी ॾिनई, मोटी आयो त ॾिठई हिकिड़ो ग़रीब ॿारु बीठो आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां ॾिसे थो त जीअं मतिलबु त मूंखे बि ॾे। हाणे पीउ पंहिंजे पुट खे वठी वियो, हाणे पीउ पंहिंजे पुट खे चए थो त बाबा हिनखे ॾेसि, मां तोखे ॿी कैंडी वठी थो ॾियां, ॿियो चॉकलेट आहे या को खटि मिठड़ो आहे का बि शइ आहे, मां तोखे ॿियो वठी थो ॾियां दुकान मां, हिनखे तूं ॾेसि। ॿार खे चए थो, ॿारु उहो कैंडी हथ में पकिड़े बीठो आहे, ॾियण जी दिलि नथी चवे, पीउ चवेसि थो तूं हिनखे इहो ॾे, मां तोखे पूरो दॿो वठी ॾींदुमि, पूरो मां तोखे दॿो वठी ॾींदुमि। ऐं ॿार खे ख़बर आहे त ॾियण वारो वठी ॾियण वारो पीउ आहे, ॿियो केरु त को स्ट्रेंजर त कोन वठी ॾींदो न, ॿार खे ख़बर आहे त वठी ॾियण वारो पीउ आहे। ॿारु पाण कैंडी खे बि ॾिसे थो, हुन ॿार खे बि ॾिसे थो, ॾिसी करे पुछे थो न हे न ॾींदुमि, मां पंहिंजो न ॾींदुमि। त इंसान जो मामिलो बि अहिड़ो ई आहे, इंसानु अलाह ताला फ़रमाए थो ॾियो, मां जेको रिज़िक ॾिनो अथव उहो ख़र्चु कयो, मां तव्हांखे वधीक ॾींदुमि, हालांकि सुभान अलाह ॾिसो न ॾियण वारो अल्लाह ताला ॾे उहो थो। अलाह सुभान व ताला ईअं फ़रमाए सघे थो त मां ॾिनो अथव उहो ख़र्चु कयो, मोट छाजी घुरो था, न रब जी रहमत आहे, रब जी मुहबत आहे पंहिंजे बंदनि जे लाइ, ख़र्चु कयो माना ईअं ख़र्चु कया था कयो जो अल्लाह ताला खे तव्हां कर्ज़ था ॾियो। अलाह ताला 700 टाइम्स वधीक ॾिए थो, अनलिमिटेड बि ॾे अदा करे सघे थो, रब वटि हर शइ जा ख़ज़ाना आहिनि न। त एतिरो असांखे रब असांखे मोटिवेशन ॾिए थो रब जे रस्ते में ख़र्चु करण जो। उन खां पोइ असांखे केतिरी मोटिवेशन उन मिले थी, केतिरो असांजे रब ते तवकुल आहे त मालिक जेको फ़रमाए थो त हक़ ऐं सच आहे, मुंहिंजो रब चयो आहे तूं ख़र्चु कर, मां तोखे ॾींदुमि, इहो सम्झ मूं ते कर्ज़ु अथई, रब जे रस्ते में ख़र्चु करे थो, ॼणो रब कर्ज़ु थो वठे, हालांकि ॾे रब थो, पर हिकिड़ी काइंड ऑफ मोटिवेशन थी असांखे मिले न। पोइ असां केतिरो यकीन आहे त मां ख़र्चु कंदुमि रब मूंखे ॾींदो, हिन दुनिया में नथो मिलो आख़िरत में त आहे ई आहे, अलाह ताला हिन दुनिया में बि ॾींदो आहे, केतिरो असांजो यकीन आहे उन ते। चयो वेंदो आहे न त अल्लाह ताला क़ुरान करीम एतिरा दफ़ा खोड़ दफ़ा फ़रमायो त ख़र्चु कयो जेको मां तव्हांखे अता कयो आहे ॾिनो आहे, रब कहिड़ो मोटिवेशन ॾिए थो। ऐं शैतान हिकिड़ो दफ़ो छड़ो चयो आहे, शैतान ढिॼारंदो आहे गुरबत खां, त इंसान जेतिरा दफ़ा रबे करीम फ़रमायो आहे एॾा दफ़ा त ख़र्चु कयो तव्हांखे वापसि मिलंदो, अहिड़ी तरह सां ई मुख़्तलिफ़ आयतूं, इंसान उनखे छॾे हिकिड़ो जेको शैतान अलाह सुभान व ताला जेको फरमायो हक़ ऐं सच फरमायो आहे, शैतान इंसान दुश्मन आहे, अज़ली दुश्मन आहे, सख़्तु दुश्मन आहे, ऐं शैतान जेको चवंदो आहे कूड़ चवंदो आहे। त इंसान ॾिसो न कमज़ोरी ॾिसो त उहो जेको रब जेको आहे एॾी मोहबत करण वारा रब आहे, उहो हक़ु सच जेको फरमाए थो उनखे इंसान छॾे हिकिड़े पंहिंजे दुश्मन जेको कूड़ थो ॻाल्हाए नुक़सान करण वारो उन दुश्मन जी हिकु दफ़े चए ते यकीन थो करे छॾे। सुभान अल्लाह, तॾहिं त थींदो आहे न त मां छो ख़र्चु कयां, मतां मां ख़र्चु कंदमि मुंहिंजा बि ख़र्च आहिनि। पोइ जॾहिं असां शादियुनि ते वेंदा आहियूं या शादियुनि ते ख़र्चु थींदो आहे त परवाह न हूंदी आहे। ब्यूटी पार्लर ते ॾिसो त माण्हू हज़ारे रुपया ख़र्चु कंदा आहिनि, शादियुनि ते ॾिसो त हज़ारे रुपया लखे रुपया ख़र्चु थींदा आहिनि। उन ते पोइ असांखे यादि न ईंदो आहे त हे को बिल बि भरिणो आहे, हिन खे बि करिणो आहे, उते न थींदो आहे। पर जॾहिं कंहिंजी मदद ई ॻाल्हि थींदी आहे न पोइ यकदमि थींदो आहे दी मुंहिंजा पंहिंजा बि ख़र्च आहिनि, मां नथी ख़र्चु करे सघां, हिन खे ॾींदमि त मूं वटि छा हूंदो। पोइ जेको पंहिंजो जेको अबदी दुश्मन आहे न इबलीस शैतान, उन जो जेको कूड़ आहे उहो इंसान खे यादि रहंदो आहे। त ग़ुर्बत छो त शैतान त ग़ुर्बत भउ ॾियारंदो आहे न, त उहा शइ यादि ईंदी आहे त हाणे जो ख़र्चु कई पोइ किथे ईंदो ई, पोइ किथो मिलंदो ई। पर नबी करीम सलाहु वसलम जन छा फ़रमायो आहे, नबी करीम सलाहु वसलम जन हुन जो कसम खणी करे फरमायो त सदिके सां माल घटि न थींदो आहे। असांखे केतिरो पंहिंजे रब ते तवकुलु आहे, असांखे केतिरो पंहिंजे रसूल सलाहु वसलम जी ॻाल्हि जो यकीन आहे। ऐं इहो बि असांखे ॿुधायो वियो आहे न त पाण खां दीन जे मामले में दुनिया जे मामले में पाण खां हेठि वारे खे ॾिसो, दीन जे मामले में पाण खे मथे वारे खे ॾिसो, दुनिया जे मामले में पाण खे हेठि वारे खे जॾहिं ॾिसंदासीं असां त शुक्रगुज़ारी पैदा थींदी, या रब तुंहिंजा लख लख शुक्र आहिनि, शुक्रगुज़ारी पैदा थींदी न। दीन जे मामले में पाण खे मथे खां ॾिसो त हे एतिरो करे थी, मां छो नथी कयां, मां करे सघां थी, मूंखे अलाह ताला क़ाबिलियत ताक़त ॾिनी आहे, मां करे सघां थी। पोइ इंसान में हिकिड़ी एनर्जी पैदा थींदी त मां करे सघां थी, मां कंदमि इनशाला। पर असां छा कंदा आहियूं, असां अपोज़िट कंदा आहियूं। असांजो मसलो छा हूंदो आहे, अक्सर जो न सभिनी नथी ॻाल्हि कयां, अक्सर जो असांखे ॿुधायो आहे त दुनिया जे मामले में पाण खे हेठि खां ॾिसो, असां छा कंदा आहियूं दुनिया जे मामले में पाण खां मथे खे ॾिसंदा आहियूं, हिन खे हे बि आहे मूंखे छो न आहे, मूंखे छो न आहे, हुन खे गाॾी बि आहे, बंगलो बि अथसि, हे बि अथसि, मुड़ुसु ॾिस कहिड़ो चङो अथसि, ॿार कहिड़ा चङा अथसि, हिन खे हे हिन खे हे हिन खे हे मूंखे हे बि कोन्हे। पोइ छा थींदो आहे जो इंसान में पोइ कंप्लेन करणु शुरू कंदो आहे, नाशुक्री इंसान पैदा थींदी आहे। छो त इंसान खे पोइ उहा शइ नज़र न ईंदी आहे जेको रब ॾींदो आहे, इंसान खे उहा शइ नज़र ईंदी आहे जेका रब खे मसलियत जे करे बंदे खे न ॾिनी हूंदी आहे। पोइ जेके 99 नेमतूं अलाह ताला अता कंदो आहे न, इंसान खे उहा नेमत नज़र न ईंदी आहे। पोइ हिकु जेका का शइ रब न ॾींदो आहे, छो त रब जे हर हुकुम में हिकमत हूंदी आहे, हिकिड़ी शइ रब न ॾींदो आहे न, पोइ इंसान उन जे लाइ रोईंदो आहे त मूंखे हीअ छो न मिली आहे। वरी दीन जे मामले में अचो, दीन जे मामले चवंदा अदी बसि हो कयमि न, नमाज़ पढ़ियमि बसि, घणो थियो, नमाज़ पढ़ियमि, रोज़ा रखियमि, वधीक मां कुझु हो कोन कंदमि, या वधीक मूंखे ज़रूरत ई न करण जी, वधीक मूंखे ज़रूरत ई न करण जी, मां खोड़ करे छॾियो आहे। पोइ इंसान ईअं कंदो आहे, असांखे हिकिड़ी शइ ॿुधाई वई आहे, असां उन जे ख़िलाफ़ु कंदा आहियूं। त जॾहिं असांखे इहा यकीन हूंदो, असां में इहो यकीन दिलि में पैदा थींदो न, त जेको अता थिए थो मुंहिंजो रब थो मूंखे ॾिए, जेकॾहिं रब न चाहे त मूंखे मिले बि कोन, ॾिनो ई रब आहे। पोइ इंसान जो हथु खुलियलु हूंदो, पोइ इंसान हथ खे बंदि न कंदो, इंसान हथ खे बंदि न कंदो, पोइ इंसान खे ॾियण में ख़ुशी बि महसूसु थींदी। तंहिं करे कोशिश करे पंहिंजे हथ खे खुलियो रखो, यकीन कयो, जेको सुकून मिलंदो आहे न कंहिंजी ज़रूरत पूरी करण में, कंहिंजी मदद करण में, उहो हिकिड़ी फितरी शइ अलाह ताला रखी आहे, इंसान खे सुठो महसूसु। जॾहिं तव्हां को सुठो कमु कंदा हो त दिलि में हिकिड़ी ख़ुशी महसूसु थींदी आहे न, जॾहिं तव्हां अलाह ताला रस्ते में ख़र्चु कंदव न, यकीन कयो दिलि खे ॾाढो सुकून मिलंदो आहे। जॾहिं इहो यकीन हूंदो आहे त मुंहिंजो रब मूंखे छॾंदो कोन, हिते जेकॾहिं मां थोरो घटि करे बि गुज़ारो करे मूंखे रब अता कंदो, आख़िरत में अता कंदो, रब जो वाइदो आहे, रब जो वाइदो आहे। उलाइक हुम المؤمنون حقا, इहे माण्हू आहिनि, इहे सचा ईमान वारा। लहम दरजातुन इंद रबहिम, इन्हनि जे लाइ दर्ज आहिनि पंहिंजे रब वटि व मग़फ़िरतूं व रिस्कुन करीम, ऐं मग़फ़िरत माफ़ी ऐं रोज़ी इज़त वारी या रोज़ी इज़त जी। अल्ला सुबहानहू व ताला मोमिन जूं इहे पंज सिफ़तूं बयानु करे इरशादु फ़रमायो आहे त यानी इहे ई माण्हू सचा मोमिन आहिनि। हसन बसरी खां कंहिं पुछो त तव्हां छा तव्हां मोमिन आहियो, त उन्हनि फ़रमायो त मोमिन ॿिनि तरह जा थींदा आहिनि या ईमान जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि। तव्हांजे सवाल जो मतिलबु जेकॾहिं इहो आहे त मां अल्लाह ताला उन जे फ़रिश्तनि किताबनि रसूलनि ऐं जन्नत दोज़ख ऐं क़यामत ऐं हिसाब किताब ते ईमान रखंदो आहियां, त जवाबु इहो आहे त बेशक मां मोमिन आहियां। जेकॾहिं तव्हांजे सवाल जो मतिलबु इहो आहे त मां उहो मोमिन कामिल आहियां जंहिंजो ज़िक्र सूरे अनफाल जी आयत में आहे, त मूंखे कुझु मालूम नाहे त मां इन में दाख़िल आहियां या न आहियां। हाणे दर्जात ॿुधाया था वञनि, लहम दर्जातुन इन द रबिम, उन्हनि जे लाइ दर्जा आहिनि उन रब वटि। हाणे सचे मोमिन जे लाइ टिनि शयुनि जो वाइदो अलाह सुभान व ताला फ़रमायो, हिकिड़ो उन जा दर्जात, ॿियो छा थो अचे व मग़फ़िरतुन व रिस्कुन करीम, ऐं मग़फ़िरत ॿियो छा वाइदो छा जो आहे, हिकिड़ो दर्जे जो माना आला दर्जो, ॿियो मग़फ़िरत, टियों रिज़्क इज़त वारो रिज़्क। हाणे दुनिया में हिकिड़ो मिसाल ॿुधो अथव न, जितना गुड़ डालोगे उतना मीठा होगा। जेकॾहिं हाणे अलाह ताला सां त अल्लाह ताला जा मामला त डिफ़रेंट आहिनि असां, पर जॾहिं दुनिया में असां रहूं था त असांखे छा ॿुधायो आहे त नेक अमल कयो, नेक अमल कयो, उनजो रिवॉर्ड अलाह ताला वटि आहे, उनजो रिवॉर्ड करे ॿुधायो बि असांखे वियो आहे। त जेकॾहिं दुनिया मिसाल अहिड़ी तरह सां ॾियाव त को मैट्रिक पास आहे, टेंथ ग्रेडर आहे, हाणे उहो चए थो त मूंखे वॾी जॉब मिले पर सुठी बहितरीन जॉब मिले, त उनखे छा चवंदव तव्हां पहिरियों, त थोरो पढ़ाई कर न, उहा पढ़ाई कर न जेका जॉब जे लाइ ज़रूरत में आहे, उनखे पढ़ाई कर त तोखे जॉब मिलंदी न, कन तूं टेंथ ग्रेड पास करे चवंदो मूंखे वॾी जॉब मिले, दुनिया में तव्हां ईअं ई चवंदव न। त जेकॾहिं असां दुनिया में रही करे चऊं त उहा मां पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारियां थी, पर जॾहिं वञा दुनिया मां त मुंहिंजे लाइ रेड कारपेट विछाया वञनि, ऐं उहो अलाह ताला जे हथ में आहे। अलाह ताला चाहे त गुनाहगार खे बख़्शे बि सघे थो, अलाह ताला जे हथ में आहे, पर हिन दुनिया में रही करे असांखे छा करणी, कोशिशि त करणी आहे न, जन्नत लाइ कोशिशि करणी आहे न, इहो त नाहे त असां हिते वेठा हुजूं चऊं त अलाह ताला पाण असांखे जन्नत में दाख़िल कंदो, उहो त अलाह ताला जे हथ में आहे, कंहिंखे जन्नत में विझे थो, कंहिंखे ॿिए जॻह ते विझे थो, उहो रब आहे, उहो मालिक आहे, उन जी मर्ज़ी हलंदी, उन जी मर्ज़ी हले थी, उन जी मर्ज़ी हलंदी, पर असां हिन दुनिया में लापरवाही वारी ज़िंदगी गुज़ारे त न वञूं न, त मां फ़िलहालु त गुज़ारे थी, अॻिते ॾिठो वेंदो, जीअं हिन दुनिया में असां चवंदा आहियूं त बहितर खां बहितर शइ मिले, उन लाइ वरी कोशिशि बि कंदा आहियूं न। जेकॾहिं को घर में वेठो आहे को मर्द, ऐं उहो चए थो त मूंखे वॾो घर बि हुजे, गाॾी बि हुजे, हे बि हुजे, मूंखे एतिरा पैसा बि हुजनि, त तव्हांजो पहिरियों जुमिलो छा हूंदो, त घर मां निकुर कुझु हथ पेर हण त कमाई थींदी न, नौकिरी वञी ॻोल त नौकिरी मिलंदई न, बाक़ी घर में वेही करे तूं चए त मूंखे नौकिरी मिले, मां हे बि कमाईंदुमि, हे बि कमाईंदुमि, किथां मिलंदई, इहो ई असां चवंदासीं न, कॾहिं असां चवंदासीं न कोई परवाह न आहे, वेठो घर में पैसा अची वेंदा पाण। दुनिया मामलात में असां केॾो समझदार आहियूं, केॾो समझदार आहियूं, त महिनत कंदे त कमु थींदो ई, महिनत न कंदे त कमु न थींदो, इहो ई हूंदो आहे न। आख़िरत जे मामलात में शैतान बंदीअ खे सुम्हारे छॾंदो आहे, घणो कई, वधीक न कजांइ, ॾाढो कई, दुनिया में ॾुकाईंदो आहे, दुनिया में ॾुकाईंदो आहे, आख़िरत जे मामले में चवंदा घणो करे छॾी, एॾी करण जी ज़रूरत छो अथई, एॾी छो थी करे, अहिड़ो तोखे ज़रूरत ई न आहे करण जी। जेकॾहिं असां चाहियूं था न दर्जा चाहियूं था, ऐं दर्जा जेके अथव असांखे हदीस मां ख़बर थी पवे, दर्जा हिकु दर्जो ॿिए दर्जे खां ईअं हूंदो आहे जीअं तव्हां असां ज़मीन ते वेही करे आसमान में सितारा ॾिसूं था न, जन्नत जा दर्जा हिकु दर्जो ॿिए दर्जे खां एतिरो परे हूंदो, ऐं हदीस में आहे त जन्नत जा 100 दर्जा आहिनि। हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला फ़रमाईंदी त जन्नत जा 6,666 दर्जा आहिनि, छो त आयतूं एतिरियूं आहिनि, ऐं क़ुरान में माना क़ुर करीम में जेतिरियूं आयतूं आहिनि, ऐं हदीस में आहे न त पढ़ंदो वञ, आयतूं पढ़ंदो वञ ऐं दर्जा चढ़ंदो वञ, अलाह ताला खे वधीक ख़बर आहे त केतिरा दर्जा आहिनि कीअं आहे, पर दर्जा आहिनि जन्नत जा। दुनिया में असां चवंदा आहियूं न बहितर हुजे, सुठो हुजे, सुठो खाऊं, सुठो पायूं, सुठो रहूं, कॾहिं असां चाहींदासीं त दुनिया में कॾहिं अहिड़े एरिया में रहूं जिते चोरियूं थी थियनि, जिते उहो थो थी वञे, कॾहिं चोर घिरनि था, सेफ्टी आहे कोन दुनिया में, छा चवंदा आहियूं, अहिड़ी जॻह ते घरु वठूं जिते सेफ्टी हुजे, चोरनि जो ख़तरो न हुजे। कॾहिं दुनिया में थींदो आहे त तव्हां असां चऊं त रोज़ानो छड़ो मां पाणी पीअं, चवंदा आहियूं न मानी खाऊं, सुठी मानी खाऊं, सुठी मानी खाऊं। दुनिया में ॾिसो था कोशिशि कंदा आहियूं न सुठो, सुठी शइ हुजे। हिकिड़ी नौकिरी कंहिंजी हूंदी आहे, उनखे प्रमोशन मिलंदी आहे, वधीक सुठी नौकिरी थींदी आहे त वधीक, कॾहिं अपार्टमेंट में हूंदा त पोइ घरु वठणु शुरू कंदो आहे, त वधीक जी वधीक कोशिशि हूंदी आहे दुनिया में। त जेकॾहिं असां चाहियूं था न आख़िरत में असांखे दर्जा, मथे वारा दर्जा मिलनि, त उन लाइ दुनिया में असांखे महिनत करणी आहे, दुनिया में महिनत करणी आहे। अलाह ताला हथ में हर शइ आहे, रब कंहिंखे बख़्शे, कंहिंखे गुनाह जी सज़ा ॾे, उहो अलाह सुभान व ताला हथ में आहे। पर दुनिया में रही करे असांखे छा करिणो आहे, महिनत करणी आहे आख़िरत लाइ। दुनिया में असां आया छो आहियूं, अलाह ताला इबादत कयूं, पंहिंजे आख़िरत जे लाइ कमु करे वञूं, पंहिंजे आख़िरत ठाहियूं। हाणे छॾो दर्जात बुलंद नथा थियनि, अलाह ताला तरफ़ खां मग़फ़िरत बि आहे, बख़्शिश बि आहे, छो त असां इंसान आहियूं न, असां ग़लतियूं थींदियूं थियूं रहनि। पर जेकॾहिं असां तौबा इस्तग़फ़ार कयूं था ऐं असांखे जेकी इहे कैरेक्टरिस्टिक्स असांखे ॿुधायूं आहिनि मोमिननि जी, जेकी पोयूं ख़सलतूं ॿुधायूं आहिनि, असां पाण में आणण जी कोशिशि कयूं था अलाह ताला जी मदद सां, त अलाह ताला माफ़ु करण वारो बि आहे। इन में असांखे छा थी ख़बर पए त मोमिननि खां बि ग़लतियूं थींदियूं आहिनि, मोमिन बि ग़लतियुनि खां पाक न हूंदा आहिनि। ऐं टीं वाइदो कहिड़ो आहे, रिज़्क़ करीम, इज़त वारो रिज़्क। हाणे हिकिड़ो हूंदो आहे तव्हां कंहिंसां वञी करे कंहिंखे तव्हांजो शइ आहे, तव्हां हुन सां वञी झगड़ो करे पंहिंजी शइ खणी था अचो, पंहिंजा पैसा वठी था अचो, झगड़ो करे हो हुन ते थो हथु हणे, धकु हणे, हो हुनखे धकु हणे थो, या हिक ॿिए खे ग़लति लफ़्ज़ चई करे तव्हां पंहिंजो सामान खणी था अचो। हिकिड़ो खणणु इहो हूंदो आहे, हिकिड़ो हूंदो इज़त वारो, इज़त वारो जेकॾहिं ॿियो तव्हांखे मिसाल ॾियां त तव्हां कंहिंखे चओ था दादी हीअ शइ त मूंखे ॾे, पोइ तव्हांखे परियूं उछलनि था, घर में कंहिं फैमिली मेंबर खे चओ त फलाणी शइ त मूंखे खणी ॾे, त उहो वेठो आहे हीअं परियों ई शइ उछले थो, या तव्हां ॿार खे चओ त हीअ शइ ॾे त ॿार अची करे तव्हांखे हथ में उहो शइ ॾे थो, सम्झो था। त इहो अथव त इज़त वारो रिज़्क। जन्नत में अलाह ताला अहिड़ियूं नेमतूं रखियूं आहिनि जेकी न कंहिंखे ख़बर ई न कहिड़ी आहिनि, अलाह ताला रखियूं आहिनि, जेके चइबो आहे न त चए वेंदो हदीस में ख़बर थी पए त कंहिंजे दिमाग़ में उन गुज़र ई न थियो आहे। मां अहिड़ी तरह सां हदीस आहे, मूंखे एग्ज़ेक्टली हदीस पूरी यादि त न आहे, पर मां तव्हांखे पंहिंजे लफ़्ज़नि ॿुधायां थी त तव्हां असां का बि शइ इमेजिन कयो त हीअ जन्नत में हूंदी, हीअ जन्नत ई हूंदी, उहा जन्नत ई न आहे, छो त अलाह ताला एॾी बहितरीन शइ असांजे लाइ रखी वेठो आहे। पंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे हुकमनि मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो, मां तव्हांजी दिलि खे सुकून बि ॾेई छॾंदुमि, मां तव्हांखे इत्मिनान बि ॾेई छॾंदुमि। कॾहिं नथो थी सघे त इंसानु नेक अमल करे ऐं उन सां दिलि में बेचैनी पैदा थिए, कॾहिं बि नथो थी सघे, छो त इंसान जॾहिं रब ते तवकुल हूंदो आहे न पोइ इंसानु मुतमइन रहंदो आहे। कॾहिं बि नथो थी सघे त इंसानु अलाह ताले रस्ते ते हले ऐं इंसानु बेचैन हुजे, बेचैनी थींदी आहे जॾहिं इंसानु ग़लति रस्ते ते हलंदो आहे, पोइ दिलि में बेचैनी पैदा थींदी आहे। त हाणे रिस्क बि उहो जन्नत में जेको इज़त सां, इज़त वारो रिस्क, जन्नत चइजे न अदना दर्जे खे बि हज़ाने ग़ुलाम हूंदा, अदना दर्जे वारो बि, पर असांखे कोशिशि छा करणी, असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे छा असांखे हुकुम ॾिनो आहे, जन्नतुल फिरदौस जी दुआ कयूं। ॾिसो न जॾहिं कंहिं स्टूडेंट जो, जेको असां पंहिंजी सम्झ लाइ इहो सोचूं त जेकॾहिं कंहिं स्टूडेंट जो इहो आहे त मूंखे हिन टेस्ट में ए ग्रेड खणणो आहे, मूंखे टॉप करिणो आहे क्लास में, उनजो कमु कहिड़ो हूंदो, उहो महिनत ओॾी कंदो, छो त उन टारगेट आहे न त हीअ शइ मूंखे करणी आहे, उहो महिनत उन टारगेट मुताबिक़ कंदो। पर जेकॾहिं कंहिं स्टूडेंट खे इहो आहे अॼु बसि पासिंग ग्रेड ई खणी छॾूं, पास थी वञूं, बसि फेल न थियूं, पास थी वञूं, पोइ महिनत न कंदो न, उहो चवंदो पास थी वेंदासीं, बसि हल्की फुल्की महिनत में कमु थी वेंदो। त जॾहिं असां हदीस में असांखे ख़बर पए थी त अलाह ताला जी रहमत खां सवाइ केर बि जन्नत में दाख़िल नथो थी सघे, इवन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां बि न, अलाह ताला जी रहमत हूंदी जो असां इंशाल्लाह ताला जन्नत में दाख़िल थींदासीं। पर जॾहिं असां रखूं था न पंहिंजो गोल हाई था रखूं, जन्नतुल फिरदौस जेका हाइएस्ट ऑफ द हाइएस्ट जेका जन्नत जी लेवल आहे, जॾहिं असां इहो गोल रखूं था न पोइ असां हाणे असांजे अमल अहिड़ा आहिनि कोन, असांजा अमल जन्नत अहिड़ा बि अमल कोन्हनि, छा ॿुधायांव त रब जी रहमत ई असांखे जन्नत में दाख़िल करे सघे थी। पोइ जॾहिं असांजो गोल हाई हूंदो न, पोइ असां हुन जे मुताबिक़ कोशिशि जेकी इंसानी कोशिश कंदासीं, पोइ असां ईअं न चवंदासीं त सफ़ा लोएस्ट दर्जे में हुजां या छा न, पोइ असां पंहिंजी कोशिशि बि कंदासीं, असांजे गोल हाई आहे त असां महिनत बि ओतिरी कंदासीं। पोइ असांजी ज़िंदगी न हूंदो छॾे साणे केर करे, छॾे साणे टाइम कोन्हे, छॾे साणे ॿारनि मसरूफ़ लॻी पई आहे, छॾे साणे जॉब आहे, पोइ उहो न कंदो, पोइ इंसान पूरी पंहिंजी कोशिशि कंदो। अलाह सुभान व ताला असांखे हिदायत ॾे, तोहफ़ी करे त सही फेमस ऐं नायतुनि खे सम्झूं, हिननि खे अमल में आणियूं ऐं हिननि खे अॻिते पहुचायूं। अलाह ताला असांखे उन्हनि बंदनि में शामिलु करे जिन में सिफ़तूं हुजनि, ऐं अलाह ताला पंहिंजो क़ुर्ब नसीबु करे असांखे, ऐं असांजी आईंदा नसलुनि खे क़यामत ताईं। रब करीम असांखे पंहिंजे प्यारनि बंदनि में शामिलु करे। आमीन या रबुल आलमीन। सुभान रबिक रबिल इज़त मां यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वलहमदुलिल्लाह रबिल आलमीन। तिलावत ॿुधो।
بسم الله الرحمن الرحيم يسألونك عن الأنفال قل الأنفال لله والرسول فاتقوا الله وأصلحوا ذات بينكم وأطيعوا الله ورسوله إن كنتم مؤمنين إنما المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا وَإِذَا تُلِيَتْ عَلَيْهِمْ آيَاتُهُ زَادَتْهُمْ إِيمَانًا وَعَلَى رَبِّهِمْ يَتَوَكَّلُونَ الَّذِينَ يُقِيمُونَ الصَّلَاةَ وَمِمَّا رَزَقْنَاهُمْ يُنْفِقُونَ أُولَئِكَ هُمُ حقا لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم